श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार. अठराव्या अध्यायातील 35 श्लोकापर्यंतचं निरूपण कालपर्यंत ऐकून झालं. मागील 2-3 भागांमध्ये 3 प्रकारची बुद्धी आणि 3 प्रकारची धृती याच्यावर विस्तृत निरूपण माऊलींनी केलं. एक एक शब्द अगदी हृदयात उतरून आणि त्याची गाठ मारून ठेवावी असे एक एक शब्द होते. प्युअरली सायंटिफिक, सायकोलॉजिकली साऊंड, सोशोलॉजिकली व्हेरी स्ट्रॉंग, अशा पद्धतीने अशा शब्दामध्ये निरूपण झालं. आणि आधुनिक विज्ञानासोबत त्याची जर संगत लावली, जोड लावली, तर प्रत्येक गोष्ट तंतोतंत शब्दशः खरी उतरते. इतकं सायंटिफिक विश्लेषण माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये करून ठेवलेलं आहे. आता ज्ञान, कर्ता, कर्म, बुद्धी, धृती ही सगळी पाहून झालीत. जी तामसी धृती होती त्याला तर फार सोप्या पद्धतीने माऊलींनी डिफाईन केलेलं आहे. मूळ श्लोकामध्ये जे काही असेल पण त्या व्यतिरिक्त माऊलींनी जे सहज सरळ डिफाईन केलं की 5 ॲट्रिब्यूट्स जिथे तुम्हाला भेटतील. 5 ॲट्रिब्यूट कोणते? निद्रा, भय, निद्रा आणि भय, त्यानंतर शोक, खेद आणि मद. हे 5 जिथे ॲट्रिब्यूट तुम्हाला दिसत असतील तुमच्या अवतीभोवती, तर असं समजायचं की अशा माणसांची धृती ही तामसी धृती आहे. हे आपल्यामध्ये पण असू शकतं बरं का, दुसऱ्यांकडेच पाहायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी, सर्व गोष्टी आपल्यामध्ये सुद्धा असू शकतात. त्यानंतर आता सुख, सुखाचे 3 प्रकार कसे असतात? कारण कार्यसिद्धीला गेलं म्हणजे शेवटी सुख होते. बुद्धीने जर निर्णय दिला असेल वाईट काम करायचा, तर ही इंद्रिय वाईट काम करतात आणि ते वाईट काम केल्यापासून मग वाईट प्रकारचं जरी असलं तरी ते वाईट लोकांना ते वाईट जर होत असेल तर ते सुख झालं त्यांना. तर हे जे सुख असतं त्या सुखाच्या सुद्धा 3 वेगवेगळ्या पायऱ्या असतात, 3 प्रकारचं सुख असते. तर ते आता या 36व्या श्लोकापासून माऊलींच्या शब्दामध्ये आपण ऐकणार आहोत. सुरू करूया आजचा भाग. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. सुखं त्विदानी त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासान रमते यत्र दुखांतं च निगच्छति. हे भरत श्रेष्ठा, आता 3 प्रकारचे सुख तू माझ्यापासून ऐक. तर ज्याच्या ठिकाणी जीव अभ्यासाच्या योगाने रममाण होतो व ज्या योगाने जीवाच्या म्हणजे जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो त्याला सुख असे म्हणतात. पहिल्यांदा सुख डिफाईन केलं. काय काय म्हणतात? ज्याच्या ठिकाणी अभ्यासाच्या योगाने, अभ्यास पाहिजे, निरंतरता पाहिजे, सराव पाहिजे, तो मग खूप मोठा शास्त्रज्ञ होण्यासाठी असेल किंवा एखादी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा पास होण्यासाठी असेल किंवा कम्प्युटर इंजिनियर होण्यासाठी असेल, पण तो अभ्यास पाहिजे. तर त्या अभ्यासाच्या योगाने जीव तिथे रममाण होतो, जीवाला तिथे करमतं. एखाद्याला ध्यानामध्ये आवडत असेल, ध्यानात करमत असेल, तर ध्यान करणे हा अभ्यास झाला त्याच्यासाठी. एखाद्याला बँकेमध्ये काम करत असताना, आपलं काम करत असताना तिथे आवड निर्माण होत असेल, तिथे त्याचं मन रमत असेल, तर त्याच्यासाठी बँकेत काम करणे हा त्याचा अभ्यास झाला. एखादा शेतकरी शेतात राबत असताना आनंद वाटत असेल त्याला, तर त्याच्यासाठी तो अभ्यास झाला. ज्या योगाने जीवाच्या दुःखपणाचा, जीवपणाच्या दुःखाचा हा जो नाश आहे खात्रीने होतो त्याला सुख म्हणतात. म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणोनी प्रतिज्ञा बोलिलो ते प्राज्ञायकाता तरी सुखते गा किरीटी दाविजेल तुझ दीठी जे आत्म्याचे नि भेटी जीवासी होय परी मात्रेचे नि मापे दिव्योषध जैसे घेपे का कथिलाचे कीजे रूपे रसभावनी नाना लवणाचे जळू हो वावया दोनी चार वेळू देवनी सांडी जती ढाळू तोयाचे जेवी तेवी जालेने सुखलेशे जीव भाविलिया अभ्यासे जीवपणाचे नासे दुख जेथे ते येत आत्मसुख जाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एकैक रूप आता। देव म्हणतात तीन प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगू म्हणून जी आम्ही प्रतिज्ञा केली होती ते तीन प्रकारचे सुख तुला सांगतो। बुद्धिवान अर्जुना आता ऐक, पण ते तीन प्रकारचे सुख सांगायच्या आधी गीता आणि ज्ञानेश्वरी हे डिफाईन करत आहे पहिल्यांदा की सुख म्हणजे काय। तर अर्जुना, जे आत्म्याच्या दर्शनाने जीवाला होते, आत्म्याच्या दर्शनाने जीवाला होते ते सुख तुला समजेल असे सांगण्यात येईल। परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते ना, किंवा रसाची पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे केले जाते, कथिलाचे रूपे करणे म्हणजे कथिलाला चांदीत कन्वर्ट करण्यात येते। कथिलाची एक कलई म्हणायचे ना आपण त्याला, कलईचा लेप चढवतात। आधी लोकांकडे पितळाचे तांब्याचे अशी भांडी असायची, जेव्हा स्टेनलेस स्टील आलं तेव्हा लोकांना वाटलं की अरे याच्यावरती चमकणार स्टेनलेस स्टीलला चमक होती, तर म्हणून त्याला कथिलाचा लेप द्यायचे, तर त्याला म्हणतात कथिलाचे रूपे केले। तर त्याला काय करतात, कथिलाच्या रसाचा पूड देतात, अथवा मिठाचे पाणी होण्याकरिता जसे दोन चार वेळ त्या मिठाला पाण्याचे झटके द्यावे लागतात किंवा हापके द्यावे लागतात, त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांची जेव्हा भेट होते, यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने गोडी लागून जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशाची पुटे दिली जाते। म्हणजे दररोज आपण जे ध्यान करतो, मेडिटेशन करतो, त्याच्याने काय होते, आपण आपल्या आत्म्याशी जाऊन भेटतो आणि ही जेव्हा गोडी लागते यातून आनंद निर्माण होतो, तेव्हा आपण दररोज न विसरता ध्यान करतो। जसं जो न विसरता आपण जेवण करतो तसं आपण न विसरता ध्यान करतो। तर ज्या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःख हे नाश पावते ते आत्मसुख या जगामध्ये तीन प्रकारचे झाले आहे। आता त्यापैकी देखील एकेकाचे लक्षण तुला व्यवस्थित सांगतो। तर पहिलं लक्षण म्हणजे सात्विक सुख कसं असते, माऊली आता विस्तृत आपल्याला सांगणार आहे।
यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धि प्रसादजम्।
जे आरंभी विषासारखे पण परिणामी अमृतासारखे, आरंभी विषासारखे पण परिणामी अमृतासारखे, जे आत्मबुद्धी प्रसादाने आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी नाहीशी झाली म्हणजे ते उत्पन्न होते त्या प्रसन्नतेतून त्या आनंदातून जे सुख उत्पन्न होते अशा त्या आनंद देणाऱ्या सुखाला सात्विक सुख म्हणतात। काय म्हणतात की सुरुवातीला दिसायला ते विषासारखे असते पण त्याचा परिणाम अमृतासारखा असतो। तुम्ही पहा आपल्या ग्रुपवर किती लोक आधीपासून जुळलेत, काहींनी काही दिवस ऐकलं, काही नुसतेच ग्रुपवर राहिले ऐकलं नाही आणि हळूच ग्रुप सोडून गेलेत। त्यांच्या नशिबात ज्ञानेश्वरी नव्हती। ज्यांना गोडी लागली, ज्यांनी अभ्यास केला, ते आता एक दिवसही ज्ञानेश्वरी न ऐकता राहू शकत नाही। काही काही तर दोन दोन तीन तीन वेळा ऐकतात। तर ही गोडी, तर याच्यापासून काय झालं, याच्यापासून आनंद झाला, आत्मानंद, तो तुमच्या जीवाला नाही झाला, शरीराला नाही झाला, त्याच्यामुळे तुम्हाला काही गुदगुद्या होत नाहीत किंवा त्याच्यामुळे तुमचं काही मनोरंजन होत नाही, काय होतं, तुमच्या आत्म्याला आनंद होतो। तर जेव्हा आत्म्याला आनंद होतो, आत्म्याला सुख मिळते, अशा सुखाला सात्विक सुख म्हणतात, नाही का।
आता चंदनाचे बूड सर्पी जैसे दुवाड का निधानाचे तोंड विवसिया जेवी अगा स्वर्गीचे गोमटे आडवयाग संकटे का बाळपण दासटे त्रास काळे। हे असो दीपाचिये सिद्धी अवघड धू आधी ना तरी तो औषधी जिवेचा ठाऊ। तया परी पांडवा जया सुखाचारी गावा विषमतेथ मेळावा यमदमांचा।
आता चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेले असते असं म्हणतात की चंदनाच्या झाडावर भुजंग असतात, खूप मोठमोठे साप असतात आणि सायंटिफिकली सुद्धा फॉरेस्ट्री ॲग्रोफॉरेस्ट्रीचे जे लोक असतात ते पण आपल्याला असंच सांगतात चंदनाच्या जवळ गेल्या जायच्या आधी काठी ठोकत जावी जेणेकरून आपण हे इन्शुअर करायचं की तिथे साप नसेल। कारण मोठे जे विषारी साप असतात किंग कोब्रा वायपर हे चंदनाच्या अवतीभोवती असतात। ही काही अंधश्रद्धा नाही, याला सायंटिफिक रिझन्स आहे। कारण त्यांच्या ब्रीडिंगसाठी त्यांच्या जोपासनासाठी ती जागा जी असते ती योग्य असते। चंदनाच्या सुगंधामुळे अनेक प्रकारचे कीटक पक्षी अनेक प्रकारचे ॲनिमल्स तिकडे अट्रॅक्ट होतात आणि तिथे सहज त्या सापांना तिथे खाद्य मिळतं म्हणून साप चंदनाच्या अवतीभोवती फिरतात। तर सर्पामुळे चंदनाचं झाड प्राप्त करणे त्याचं बूड आपल्या ताब्यात येणे थोडंसं अवघड असते अथवा ठेव्याच्या तोंडावरील पिशाचामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते। पूर्वीच्या काळी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली त्यावेळी अशी समज होती की ज्या ठिकाणी ठेवा दाबून ठेवलेला असेल किंवा जिथे सोनं नाणं जमिनीत दाबून ठेवायचे ना आधी लोक, तर तो ठेवा दाबून ठेवला असेल तर तिच्या अवतीभोवती साप असतात किंवा पिशाच असतात। ज्या माणसाचा जो ठेवा असेल तो मेला असेल तर त्याचा आत्मा तिथे फिरत असतो असं म्हणायचे। अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्याला यज्ञरूपी संकटाची अडचण असते। म्हणजे यज्ञरूपी तुम्हाला कितीतरी यज्ञ करावे लागते तेव्हा तुम्हाला स्वर्गाचा भोग मिळेल अशी एक समज होती। अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक झालेले असते। आईला 9 महिन्यात किती त्रास सोसावा लागतो, शेवटचे लेबर पेन्स फक्त आईलाच माहिती आहे ते काय असतात ते शब्दांनी व्यक्त करता येत नाही, तर तो त्रास सहन करावा लागतो। हे सगळं राहू दे, दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा असते नाही का। दिवा किंवा आग पेटवायची असेल, चुलीमध्ये लाकडं पेटवायचे तर किती धूर व्हायचा आणि अजूनही पेटवले तर धूर होतोच। अजूनही खेड्यापाड्यामध्ये एखाद्या झोपडीमध्ये किंवा खोपडीमध्ये किंवा शेतावर लाकडं पेटूनच स्वयंपाक करतात ना, तर तिथे धुराची पीडा आहेच। किंवा औषध परिणामी हितकर असेल परंतु ते सेवन करतेवेळी जीभेला त्रासदायक असते कारण त्या काळात औषधं हे काळे असायचे। आताही काळ आहे, आताही कोणाला म्हटलं की महासुदर्शन काळा घे किंवा अमृतारिष्ट घे तर हे कडू औषध असतात, लिंबाचा काळा घे तर हे कडू असतात। अर्जुना, त्याप्रमाणे ज्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो, म्हणजे जसं श्लोकामध्ये सांगितलं होतं सुखम त्विदानी त्रिविधम शृणुमे भरतशव किंवा तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम। सुरुवातीला हे विषासारखे पण परिणामी अमृतासारखे गोड असते। कोणतीही गोष्ट ज्ञानेश्वरी ऐकायचं म्हटलं तर सुरुवातीला असं वाटतं की कोण 20 मिनटं घालवेल याच्यात, कोण 25 मिनटं घालवेल आणि म्हणून लोक ऐकायचं टाळतात। एखाद्याला म्हटलं ध्यान कर म्हणजे काहीच न करणे, गपचूप बसणे एका ठिकाणी, किती अवघड आहे, करतात का लोक? लोकांना तर वाटतं अरे हे कसं होईल, हे करू शकत नाही कारण हे सुरुवातीला हे विषासारखं आहे पण एकदा का सवड लागली मग ते अमृतासारखं आहे। देत सर्व स्नेहा मिठी आंगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा कांटी काढितची विवेक श्रवणे अतित्रासे जेथ व्रताचरणे कर्कशे करीता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे।
सुषुम्नेचे नितोंडे गिळीजे प्राणापानाचे लोंढे बोहणिये सिची येवडे भारिजेथ जे सारसाही बिगडता होय वो वहाउनी वत्स काढिता नव्हे भडंगू दवडिता भाणया वरुणी।
ज्या सुखामध्ये सुरुवातीला सर्व स्नेहाला नाहीसे केले जाते आणि मग हे सर्व स्नेह नाहीसे होऊन अंगामध्ये वैराग्य उत्पन्न होते, ते स्वर्गरूपी आणि संसाररूपी कुंपण काढून टाकतेच, कारण त्याला स्वर्गही नको आणि संसारही नको। म्हणून ज्या ठिकाणी नित्य आणि अनित्य विवेकाच्या श्रवणाच्या अतित्रासाने व कठीण व्रतांचे आचरण केल्याने बुद्ध्यादिकांचे लचकेच्या लचके जातात, म्हणजे बुद्धीचे संकल्प विकल्प न जमानता जर एखाद्या आत्म्याने म्हटलं की नाही मला ध्यान करायचंच, मला सत्संग करायचाच, मला ज्ञानेश्वरी ऐकायचीच, तर मग बुद्धी ही गपचूप बसते, म्हणजे बुद्धीच्या लचकेचे लचके जाते। बुद्धीने कितीही विचार केला तर तो जीव, कारण त्याच्यावरती आत्म्याचं पूर्ण नियंत्रण झाल्यामुळे तो जीव अजिबात त्या बुद्धीचं ऐकत नाही। सुषुम्नेच्या तोंडाने प्राणाचे आणि अपानाचे लोंढे गिळावे लागतात। हे काय? सुषुम्ना म्हणजे मध्यनाडी, सगळी एनर्जी मध्यनाडीतून त्याचा फ्लो वर न्यावा लागतो। हे सगळं ध्यानामध्ये होत असते। अष्टांग योगाच्या सिद्धीचा जो अध्याय होता, सहावा अध्याय, त्याच्यामध्ये माऊलीने फार सुंदर निरूपण केलं, फार विस्तृत निरूपण केलं, आणि तो अध्याय सर्वांनी पुन्हा पुन्हा ऐका। या गीतेतून ज्ञानेश्वरीने शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी सर्वात उत्तम गोष्ट काही असेल तर माऊलींनी ध्यानाची जी सुरुवात आणि ध्यानाच्या ज्या स्टेप्स सांगितल्या, जगात कुठेच तुम्हाला ऐकायला पाहायला मिळणार नाही असं ते आहे। तर त्यात म्हणतात की सुषुम्नेच्या तोंडाने प्राणाचे आणि अपानाचे हे दोन्ही वायू असतात, यांचे लोंढेच्या लोंढे गिळावे लागतात, आणि ज्या सुखाकरिता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागते, कारण त्यापासून निर्माण होणारं सुख म्हणजे हे आत्मसुख आहे आणि त्यासाठी सुरुवातीला कष्ट भोगावे लागतात। चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला म्हणजे मग कासेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जे दुःख होते गाईला, हे काहीच नाही तर वाढलेल्या पानावरून जो जेवण करणारा दरिद्री मनुष्याला हाकलून देतो त्या दरिद्री मनुष्याला जे दुःख होते, अशा प्रकारचं दुःख सुरुवातीला सहन करावं लागते। आणि म्हणून मोठमोठे ऋषी मुनी आणि देव त्यांना सुरुवातीला अनेक प्रकारचे कष्ट हे सहन करावे लागले।
पैमाई पुढोनी बाळक काळे नेता जे एक होय का उदक तुटता मिना तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतु होय ते वीर विराग साहती ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोभू मग क्षीराब्धी लाभे अमृताचा जैसा पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी उगळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहिजेथ पय कोलिताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवपण असे ते परिपाकिका जैसे माधुर्याते।
तर आई पुढून काळाने जर एकुलते एक मूल हिसकावून घेतले किंवा मासा त्याला जर पाण्यातून बाहेर काढला तर त्या आईला किंवा त्या माशाला जसे दुःख होते, त्याप्रमाणे विषयरूपी घराचा त्याग करताना या इंद्रियांना खूप दुःख होते। इंद्रिय तयारच होत नाही, शरीरसुद्धा तयार होत नाही ध्यानासाठी, शरीर तयार होत नाही सत्संगासाठी, आणि जसं जणू काही मोठा युगांत झाला असे ते वैराग्यशाली वीर पुरुष सहन करतात, आणि हे सहन करत करत अभ्यासाच्या योगाने पुढे जातात। ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाचा त्रासाचा अनुभव आणून देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसागर समुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा त्या अमृताचा लाभ झाला होता देवांना, तसा तो लाभ देतो। या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्य रूपी विष जे निघाले त्याला धैर्य रूपी शंकराने आपला गळा पुढे करून प्राशन केले. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रकट झाला. हिरवे द्राक्ष इतके आंबट असतात की तोंडात टाकल्याबरोबर जिभेला ते अगदी कोलत्याप्रमाणे कष्ट देतात, चटका देतात. परंतु ते द्राक्ष पिकले म्हणजे तेच हिरवेपण गोडीमध्ये बदलते आणि मग तेच द्राक्ष गोड लागू लागतात.
ते वैराग्यादिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्ये सिंही नाशे अविद्या जात. तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिनलया बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे. ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोली जोये सुख.
त्याप्रमाणे ते वैराग्याधिक आत्मज्ञानाने परिपक्व झाल्यावर मग वैराग्य सुद्धा सर्व अविद्या नाहीशी करते. तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते आणि स्वतः समुद्र होऊन जाते, समर्पित होऊन जाते समुद्राला, मग ती गंगा म्हणून शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाली म्हणजे त्या बुद्धीवर आत्म्याचा पगडा बसला, ती आत्मरूप होऊ लागते आणि मग बुद्धी का आत्मरूप होऊ लागली तर मग त्याला अद्वय आनंदाची आपोआप खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असते आणि हे मूळ असून जे आत्मसुखाचा अनुभव करून देते आणि मग त्या आत्मसुखाच्या आत्मा अनुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावते अशा सुखाला सात्विक सुख असे म्हणतात. माऊलींनी फार सुंदर पद्धतीने या सात्विक सुखाची व्याख्या केली आणि आपल्यासारख्यांना ते समजावून सांगितलं. माऊलींचे खूप खूप आभार मानून आजचा हा भाग आपण इथे संपवू. उद्या 38व्या श्लोकापासून पुढच्या भागाला सुरुवात करू, ज्यास राजसी सुख आणि तामसी सुख याच्याबद्दल विचार करण्यात येईल.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.